आपरी श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वड़ाट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
सचो सारी कार्यक्रम तुन केंजन वाल सबई भाई नंसे लखनऊ प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेको सब तो नवा सेवा अनि अन्ना आशा क्या तो ना कि इमट मावा नेट आई कार्यक्रम तुन केंजन लाई तैयार आई टोए ओंडे इत कार्यक्रम तुन केंजन बात ते मिया मन ते बांगे भी विचार कवाईता हुए या फिर मीवा बांगे भी बिन्त निवेदन हुए ते इमट माकुन जरूर बती गिकेट अनि अमट मी नल हमेशा प्रभुन से बिनती क्या तुला थोड़ा संग वाले सबसे पहले मठ प्रभु ईसुन से बिनती के कम बादोड़ानी इत पूरा दुनिया तोन घड़े कहन वाले माउल सच्चो अन जीव तो प्रभु नी अमरनी कुन सच्चो आत्मतल खूब धन्यवाद से तुलम बड़ी की इमा कुन इच्छु बरकत सीतोनी की अवन मठ कह चल सके मायोम अहुने इमा वोड़ सब अनाथ गरीब बेसहारा लाचार ओंडे बिना सहारा वाले जनिक न भी मदद की और येड़ सब केंजन वाले भी इतल समझ सिम की येड़ भी निवंग जीव तो वचन कनु पुंज सके माय नोड़ ओंडे येड़ नड्डुम ते बोड़े भी बांगे भी परेशानी ते होई ते इमा वड़ंग सब मुसीबत ना समाधान किसी सिम इद्दे मावानी से बिनती अनी अरदासान धन्यवाद प्रभुनी हिमा मावा बिनती तुन किंस्ती अमटनी कुन सब मादिंग लाई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तुना आमीन। प्यारो भैडी टनी से लखनी यो ना बाइबल पवित्र पोथीता अत किताबान जे ना नेटा भखत ते सबसे ज्यादा बुराई आईता है जो परमेश्वर दाउन माने क्या तोड़े इतोड़ लई सोड़ विश्वासियोड़ भी आयोड़ बोड़ित किताब ता बुराई क्या तोड़ाई पर किताब उन्दी सच्चो किताब है लसो मेला इतल आयता है कि इमट विश्वासियोड़ उनचा कहानी किस्सा केंचुतिट हुए और वोड़ नड्डुम ते वन किस आतोड़े क्या रे इत तो योना ना किस्सा अंदो वोड़ा वन का ना मतलब इदमन था कि इतल आय ना कठिन है उन्हें विश्वास क्या ना लायक है ले लड़े झगड़ा तो इमट हुड़ी तोड़ की उन्दी मानवल दूसरो मानवा ना हमेशा कमजोरी तुन बजी तो लई उन्हें अद्दे कमजोरी तुन बैसिकुन मुन्ने बड़े माइ तो लई इधर ढंग तल योना ना किताब तबुराई क्यानवा लड़ इवनवन की तोड़ की किताब पवित्र पोथी था सबसे बड़ा कमजोरी किताबान पवित्र पोथी ना खिलाफ ते मंदनवा लड़ मानवा लड़ इधे किताब ता जरिए तल पवित्र पोथी ता बुराई क्या तो लई इधन कारण तल ही निटबखत ते जो विश्वास लड़ और खुद भी इदमादित हुन माने क्या तो लई कि पवित्र पोथी ना 66 हिस्संग ने योन वाले हिस्सा पढ़ा ही कमजोर है बुराई कहन वाले बनकी तो लई कि योना ना किताब झूठो है वोड़ा माने कहना यू नहीं कि अत किताब ते जो लिखे माता है अत बपोड़ी भेले हटे मायो परित किताब पवित्र पोथी था इसान इधन लाई अमट पुरो रीति तल इधले माने किस्सा के मायोम की इत किताब झूठो आई अन्ना मियामुन ने कुछ खास मानदे नु क्या ना चाहे माय तो ना जो कि योना ना किताब तबारे ते लिखे माताई पहलो मानदी इदान की कुछ बुराई कहन वाले बिना सबूती ओंडे बिना निशानी तल भी वन की तोड़े की योना ना जरे फत नाम ता उन्दी विधवा माइनोल टूड़ल मंजीतोल उन्हें दूसरो मानदी दान की कुछ लोगोड़ा इवन कहना है कि योनाल उन्दी सपना उड़तोल उन्डे वो सपना ते पढ़ाइये ता जहाज उन्डे तूफान तोन उड़तोल उन्डे वो ना किताब सपनत पर रो लिखे माताई उन्हें तीसरो मानदी दान की कुछ इंसान योना ना किताब तोन समुद्री राक्षस से जोड़ के आतोड़ाई उन्हें नालू नंबर तमान दी ईदान की बड़े बड़े मान वालों इन तोड़ाई की जो योना ना किताब पर रो भरोसा क्या तोड़ाई उड़ माने क्या तोड़ाई की वोल येर ता जहाज पर रो तरसित देश हंदाले तरीसी तोल उन्हें उन्दी तूफान ता कारण तल अजहाज बर्बाद आसी हत्तू उन्हें तूफान ता बात ते उन्दी दूसरो जहाज योनान परसी हत्तू उन्हें दूसरो जहाज पर रो उन्दी पड़ा मीन मंजीता जो शायद वोड जहाज वाले भी बसे मत तोड़े उन्हें इधर मांदी योना ना किताब तुन सच्चो ठहरे के आता है अनंत मांदी समझे मत सके माय तुना की अ तूफान ता बात ते उन्हें तूफान थमे माय ना बात ते योनाल बेहोश आसी हत्तुल होए उन्हें बखत बुन इता लागत हुए कि वोल मीन ता पीरता रूपा योल पर अन्ना इदमादी तुन माने क्या तुना कि बपोड़ योनल दूसरो दिया होस ते वातुल हुए ते वुन जरूर ख्याल ते वाता हुए कि उल्बे ने मीन ता પીરતારો પહેલે મંજી તોલ બલકી જાસ તપરો મંજી તોલ અને સયું નંબર નમાંદી ઇદાન કી લઈસોણ માનવાલોડ તો પડા કવન લાયક માંદી વનકી તોડ ઓળીદ વનકી તોડ કી જબ તુફાન વાતુ તેત બખત ત્યાં ગાઉંદી સાતા મીન તેરે માંદુ ઓંડ યુ નલ તુફાન તે પિસિકુન મીન તા પીરતા રૂપા સોડિસી અત્તુલ ಎಳ್ ಮಾನವಾಲೋಳ್ ಇದ್ಮಾನಿಕಾ ತೊಳೈಕಿ ಯುವನಾಲ್ ಜಿಂದು ಮಂಜಿತೋಲ್ ಒಣ ಮೀನ್ ಸಾತ ಮಂಜಿತ ಈಗ ಇಮ್ಮಡ್ ಬಿ ವಿಚಾರ ಕಿಸ್ಸಕ್ಕೆ ಮಾಯಿ ತುಳಿಡ್ಕಿ ಇತಲ್ ವ್ಯಾಸ ಸಕ್ಕೆ ಮಾಯಿತಾಯಿ ನೇಣಪನು ಸಮಸ್ತ ಪರ್ರು ನೇವ ಜಮಾನತ ಇಚ್ಚೋ ಜಾದಾ ಅಸರ ಅರ್ಥಾಯಿ ಕಿ ನೇಟೋಳ್ ಮಾನವಾಲೋಳ್ ಇದ್ ಕಿತಾಬ್ ತೋನು ದಿ ಸಪ್ನ ತಲೈಕಾ ಸಂಜಮಾಯಿ ತೊಳೈ ಇವನ್ ವಿಚಾರಕ್ನು ಮಾನವಾಲೋಳ್ ಇದ್ ಕಿತಾಬ್ ತೋನ್ ಸಚ್ಚೋಹಿಲೆ ಮಾನಕಿವೋಳ್ પ્યારો ભેડી ટેન્સે લખનીત પરામટ ઇવ સારો માંદીનું ગલત માની ક્યા તુળમ બાળીસે કે ઇવ સ માંદી કિતાબ તા બુરાઈ ક્યાન વાલેડ સબ તા મનતે ઇવન કિસી રહે માસી તંગ યળક ન માંદી ન બાંગે પક્કો સાબુતી હૈ લે પરિદન સાબુતી હૈ કે યો નલ ઉંદી માનવાલ મંજી તોલ યલબોલે સપના તોલિયા કાને કિસ્સા નોલ માનવાલ હૈલે આંદુલ ಒಂಡ ಯೋನಾನ ಕಿತಾಬ್ ತಲ್ಮಾ ಕುಂಜೋಕಿ ಶಿಕ್ಷ ಪುಟ್ಟಿ ತಾಯಿ ಅದ ನೆಂಡ್ ಬಿ ನಿಟ ಬಖತ್ತೆ ಬಿ ಮಾವ ಜಿಂದಗಿ ತಲೈ ಸಬ್ಸೆ ಜಾದಾ ಜರೂರಿ ಹೈ ಪ್ಯಾರು ಭೈಡ್ ಟೆನ್ಸಿಯ ಲಗ್ನಿತ್ ಇಂಗಾ ಮಟ್ ಇತ್ ಕಿತಾಬ್ ತುನ್ ಲಿಕ್ಕನ್ ವಾಲೆ ಯೋನಾನ ಬಾರೆ ತೆ ಚರ್ಚಾ ಗಿ ಕಾಮ್ ಯೋನಲ್ ಇದ್ ಬುರೈ ಕ್ಯಾನ್ ವಲೆಡ್ ನ ಮಾದಿ ಪರ್ ರೋ ಮಟ್ ಭರೋಸಾ ಇಲೆ ಕಿಸ್ಸ ಕೆ ಮಾಯೋಮ್ ಬಾಳಿ ಕೆ ಪವಿತ್ರ ಪೋಥಿ ತೆ ಯೋನಾನ ಕಿತಾಬ್ ಜೂಟೋ ಇಲೆ યોનલ વડુલ ઇતિહાસ તોલ માનવા લઈયુલ અને કિતાબ તોલ લિખ્યાન વાલે આંદુલ દૂસરો રાજાના કિતાબ ત્યાં મટપાળે માય તળમ કી યહુદીનોલ રાજા લિયો અસ્તોલ ટુડલ અમસ્યાના રાજપાટ 15 સાલ કને ઇસ્રાયલી ડોલ રાજા લિયો અસ્નોલ ટુડલ યારુબામ સોમરન રાજતે રાજક્યા લાતુલ અને 41 વર્ષા લુગુસ વો લગા રાજપાટ કી તુલ બેગા તકા ના પુનતો નાઈ ઈ માંદિન પરો નેણતાક બોલી બે ઉંગલી અહીલે તાહોલ બાળીસે કે ધુંદી પુરાન ઓંડે વિશ્વાસ તલાયોક માંદિયાન યારોબામ સચ્ચો તે ઉંદી માનવાલ મંજીતોલ ઇસરાલ બી અસલ તે ઉંદી મુલુક મંજીતા હમાંત પડોડા જગા બી સચ્ચાઈ તે મંજીતા ઓંડે બહુન માંદિંગ સચ્ચો હૈયો ઇવન લેકાઈ યોનલ બી સચ્ચો અંડે જીવ તો માનવાલ મંજીતોલ દૂસરો રાજાના કિતાબ તે યોનાના બારે તે લેખે માતાઈ ઇદ કિતાબ તા 24 અંડે 25 વચન કે યોનાના બારે તે માકુન પળે માઇલે પુટ્ટી તાઈ ઇદ માને ક્યાના ગલત આયલ કી ગા રણ યોનાલોડ મંજીતોળ યોનાલ દૂસરો રાજાના કિતાબ તે ભી હૈયુલ યોનાના પડોલ ઇદના કિતાબ તે ભૈયુ અને નયો નિયમ તા કિતાબ તે બી ઉના બારે તે પઢે માઇલે માકુન પુટ્ટી તાઈ વાસ્તવ તે યોનલ નામ તોલ ઉંદી માનવાલ પૌત્ર પોતી તૈયુલ જે નોલ ધાળલ અમિતે મંજીતોલ અને બોલ પરમેશ્વર દાવ નોલ સેવક મંજીતોલ ઇદના બારે તે ઉંદી પળાહી મજેદાર માંદી એ ધાઈ કી લઈસોળ માનવાલોળ યોના ના બરોબરી ઓબિદ્યા નામ તોલ માનવાન સંગને ક્યા તોળાઈ બેગા લુગ સુના વિચાર હૈ કે બોલે ભી માનવાલ યેના બારે તે સવાલ હૈલે કેવલ ઓંડે બો નહીં ભી મનતે યેના બારે તે બે નહીં ભી શંકા હિલે વાયો કેલ મંજીતોલ ખેલ લે પર નેટા બખત તે લુગોડ ઓબેદ્યાન ભી માને કે આતોળઈ ઓલ મંજીતોલ ઇદ્દન ભી માને કે આતોળઈ પર યોનન હૈલે માને કેવળ બાડી બાડી સે કેવળ અચમત્કાર તું જો વોન સંગને આસીમત્તા અદ્દેન હલ માની કે આના ચાહે માયોડ પરમાવા કરું ઇતિહાસ તા સબૂતી હૈ યોના બારે તે નયો નિયમ અને પુરાનો નિયમ રંટે કિતાબ માકુન લિખે મા તંગઈયુ નયો નિયમ તે લુકાના કિતાબ અદેન 11 પાઠના 30 વચન તે ખુદ ઈસુ મસી યોના બારે તે યોન વન કી તો લઈ નયો નિયમ તે મતીના કિતાબ અદેન 12 પાઠતા 39 વચન તલ અરિકુન 41 વચન લુગોસ ಯೋನಾನ ವಾರ ತಮಾಕೊನ್ ಪಳೆ ಮೈಲು ಪುಟ್ಟಿತಾಯಿ. ಈಗ ಪ್ರಭು ಯಶುಮಸಿ ಲೋಗೋಳುನ್ ಇವನ್ ವನ್ಕಿ ತೊಲೈಕಿ ಜಮಾನ ತೊಳ್ಬೋರೋ ಒಂಡೆ ಪಾಪ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮಾನವಲೋಡ್ ನಿಶಾ ನೀಚಿನ್ ಮಿಡಕಿ ತೊಳೈ. ಪರ್ ಯೋನಲ್ ಭಕ್ತನ ನಿಶಾನಿತ ಅಲಾವಾ ಒಳಕ್ನು ಒಂಡೆ ಬೇನೆ ಚಿನ್ ಹೈಲೆ ಪುಟ್ನಲ್. ಯೋನಲ್ ಮುಂದಿಯಾ ಅನಿ ಮುಂದ್ ರಾತ್ ಮೀನ್ ತಪೀಟ್ ರೂಪ ರಹೆಮಾತುಲ್. ಅಹುನೆ ಮಾನವಲ್ ಟೂಡಲ್ ಮುಂದಿಯಾ ಮುಂದ್ ರಾತ್ ಜಮೀನ್ ದರೋಪ ಮಂದಾನುಲ್. ಯದಿ ಇಮಟ್ ಯೋನಾ ನ ಮಂದಾನ್ ಪರ್ರು ಸವಾಲ್ ತಾಹತ ತೊಡ್ ಹೋಯ್ತೆ ಉನ ಕಿತಾಬ್ ತಪರ್ರು ಉಂಗ್ಲಿ ತಾಹತ ತೊಡಿ. ಇದೇನ ಮತ್ಲಬಿ ದೈಕಿ ಅದ್ದಘಡಿ ಇಮಟ್ ಇಸು ಮಸಿಯನ್ ಪರ್ರು ಭಿ ಸಂಖ ಕ್ಯಾ ತೊಡಿಟ್. ಪರ್ಪಳ ಅಚ್ಛ ಅಚರಸ್ತ ಮಾಂದಿ ಇದಾಂತ್ ಕಿ ಮಾನವಲುಡ್ ಯುವಿ ಮನ್ ಕಿ ತೊಳ್ಕಿ ಪ್ರಭು ಇಸು ಮಸಿ ಸಬ್ಸೆ ಪಳುಲ್ ಗುರು ಆಂದುಲ್. ಒಂದು ಮಹಾನ್ ಗುರುಜಿನ ಸಬ್ಸೆ ಪಳ ನಾಮ ನಿಶಾನಿ ಇದ್ದೆ ಮಂಜಿತಾಯಿ ಕೇವಲ ಜೋ ಕುಜ್ ಭಿ ಕ್ಯಾ ತೋಲೈ ಅಂಜಿತ್ತೋ ಭಿ ವನ್ ಕಿ ತೋಲೈ ಅಸೈ ಒಂಡೆ ಸಚ್ಚೋ ಮಂತಾಯಿ. ಯದಿ ಯೇಸು ಮಸಿ ಗುರುಜಿ ಆಂದುಲ್ತೆ ಯೋನಾನ ಕಿತಾಬ್ ಭಿ ಸಚ್ಚೋ ಅಂದು ಒಂಡೆ ಚಮತ್ಕಾರ್ ಭಿ ಸಚ್ಚೋ ಹೈ. ಪ್ಯಾರೋ ದೋಸ್ತ ಲುಡಿಟ್ ಇಂಗ ಅಮಟ್ ಯೋನಾನ ಕಿತಾಬ್ ತ ಬಾರೆತೆ ಚರ್ಚಾ ಕಿ ಕಮ್. ಯೋನಲ್ ವಳುಲ್ ಭಕ್ತಲ್ ಮಂಜಿತೋಲ್ ಒಲ್ ವಾಯನ್ ವಾಲೆ ಬಖತ್ ತಮಾದಿಂಗ್ ಬತೆಕಿಂದುಲ್ ಒಂಡೆ ಓಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ನ ಹುಕುಮ್ತುನ್ ಮಾನಿಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮಂಜಿತೋಲ್. ಪರಿಯಲ್ ಭಕ್ತನ ಕಿತಾಬೆ ನೈ ಸಪ್ನ ಹೈಲೆ ಆಯೋ ಒಂಡೆ ವಾಯನ್ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಭಿ ಭಾಗೆ ಮಾಂದಿ ಇಪಿ ಐಲೆ ಎದ ಹಸ ತೋ ಅಪ್ನು ಆಪ್ ಯೋನಾನ ಸಂಗ್ನೆ ಆತಾಯಿಯೋ. ಎ ಕಿತಾಬ್ ರಣ್ ಖಬರ್ ಸ್ಯಾತಾಯಿ ಈಗ ಉಂದಿ ಚುಡೋಲ್ ಮೀನ್ ಚಿತ್ರ ಹೈ. ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಮುಲುಕ್ತ ಪರೇಶಾನಿ ತ ಬಖತ್ತ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ಅಪ್ನು ಉಂದಿ ಲಾಖ 44,000 ಲೋಗೋಳ ಬಚಾವ್ ತುನ್ ಬಹುನ್ ಕ್ಯಾನುಲ್. ಈಗ ಮಠ ಯೋನಾನ ಕಿತಾಬ್ ತೆ ಇಸು ಮಸೀನ ಜೀವತೆ ಆಯನ ವಾಲೆ ಇದ್ ಮಾಂದಿ ತುನ್ ಬಿ ಹುಡಿತೊಳಂ. ಇದ್ ಕಿತಾಬ್ ಜೀವ್ ತೋ ಆಯನ್ ವಾಲೆ ಮಾಂದಿ ತಲ್ ಬಿ ಜೋಳೆ ಮಾತಾಯಿ. ಇಸು ಮಸಿ ಖುದ್ ಇದ್ ಮಾಂದಿ ತುನ್ ವನ್ಕಿ ತೋ ಲೈಕಿ ಬಿನಾ ಢಂಗ್ ತಲ್ ಯೋನಲ್ ನಿನ್ವೆ ಮುಲುಕ್ ತೋಳ್ ಲೋಗೋಳ ಲೈ ನಿಸಾನಿ ಮಂಜಿ ತೋಲ್. ಅವನಿ ಇಸು ಮಸೀವ್ ಜೀವ್ ತೋ ಆಯನ ಜರಿಯತಲ್ ಅಪ್ನು ಲೋಗೋಳ ಲೈ ನಿಶಾನೆ ಮಂಜಿತೋಲ್. ಯೋನಾನ ಕಿತಾಬ್ ಬಿನೈ ಮೀನ್ ತ ಕಹಾನಿ ಐಲಾಯೋ ಬಹುನ್ ಲೈ ಸೋಡ್ ಮಾನವ ಲೋಡುನ್ ಲಾಗಿ ತಾಯಿ ಕಿ ಇದ್ ಕಿತಾಬ್ ಓಲ್ ಮಾನವಾನ ಫೋಟೋ ತುನ್ ಬತೆಗೆ ಆತಾಯಿ ಜೋ ಕಿ ಸಾತೋಡ್ ಮಾನವ ಲೋಡ್ ಮೀಸ ಜೀವ್ ತೋ ಆತೋಡೈ. ಮಸೀದ್ದೆ ದುನಿಯಾತೆ ರಹಮಾತುಲ್ ಮಾ ಬೀಸ್ತೆ ಪರಮಟ್ ಒನ್ ಪರ ವಿಶ್ವಾಸ ಹೈಲೆ ಕೇವಂ ಮಸೀತುನ್ ಅಲ್ಮಾನಿಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮಾನವಾಲೋಡ್ ಉಂದಿದೆಯ ಚಿಲ್ಲೆ ಚಿಲ್ಲೆ ಮಾಸಿಕೊನ್ ವನ್ಕಾನೋಡ್ ಕಿ ಮಾಕುನ್ ಓನ ಮಸೀನ ಗುಸ್ಸಾತ ತುಫಾನ್ತೆ ಬಚಿಕಿಮ್ಟ್ ಪ್ರಕಾಶಂತ ಕಿತಾಬ್ ಅದೇನ ಸಾರು ಪಾಡ್ತ ಸೋಲಭಚಂತೆ ಬಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ. ಅಹುನಾಯಲ್ ಅನ್ನ ಉಂದಿ ಒಣ್ಣೆ ಮಾಂದಿತುನ್ ಮೀ ಮುನ್ನೆ ಚೊಕ್ಕ ರೀತಿ ತಲ್ ವ್ಯಾಹ್ತಾನ ಚಾಯಂ ಆಯ್ತೋನ. ಯೋನಾನ ಕಿತಾಬ್ ತೆ ರಣ್ ಚೀಜ್ ಖೈಯು ಪೈಲು ತೇತ್ ಕಿ ಇದ್ ಕಿತಾಬ್ ತೆ ಮೀನ್ ಜಹಾಜ್ ನೀನ್ವೆ ಮುಲುಕ್ ಒಂಡೆ ಬಡಿ ತುಫಾನ್ ಒಂಡೆ ನಾವ್ ತಾಕ್ಸುತಾನ್ ವಾ ಲಡೈಯುಡ್. ಪರ್ ಜೋ ಕಿ ಅಸಲಿ ಒಂಡೆ ಖಾಸ್ ಮಾಂದಿ ಹೈ ಅದ್ ಇದಾನ್ ಕಿ ತುಫಾನ್ ಯೋನಾನ ಕಾರಣ ವಾಯ್ತಾಯಿ. ಬಸ್ ರಣ್ ಮಾಂದಿಂಗಿ ಇದ್ ಪೂರ್ವ ಕಿತಾಬ್ ತೆ ಖಾಸ್ ಅಯ್ಯು ಪರಮೇಶ್ವರ್ ಒಂಡೆ ಯೋನಲ್ ಪ್ರಭು ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಒಂಡೆ ಮಾನವಲ್ ಒಂಡೆ ಇವ್ ರಣ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಪರ್ರು ಇದ್ ಕಿತಾಬ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ. ಯೋನಾನ ಕಿತಾಬ್ ಪಳ ಚುಡ್ಡು ಲೈ ಒಂಡೆ ಇದ್ ಕಿತಾಬ್ ಇದ್ ಬತೆ ಕ್ಯಾನ ಚಾಯ್ ಮಾಯ್ತಾಯಿ ಕಿ ಯೋನನ್ ಉಂದಿ ಮೀನ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಸೈ ಗುರೂಪ್ ಸಿಯಂತಾಯಿ. ಇದನ್ನ ಲಾವ ಒಂಡೆ ವಿನಯ್ ಖಾಸ್ ಮಾಂದಿ ಐಲೆ ಪವಿತ್ರ ಪೋತಿ ಮಾಕುನ್ ಬತೆಗಾ ತಾಯಿ ಕಿ ಎತ್ ಕಾಮ್ತುನ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಉಂದಿ ಖಾಸ್ ಢಂಗ್ತ ಮೀನ್ ಬನೆ ಮಾಸಿತ. ಯೋನಾನ ಕಿತಾಬ್ ತೈ ಅದೇನ ಚುಡ್ಡುಕ್ ಚುಡ್ಡುಕ್ ನಾಲು ಪಾಟ್ ಖೈಯು ಒಂಡೆ ಕಿತಾಬ್ ಒಬೆದ್ಯನ ಕಿತಾಬ್ ತೆ ಯಾನಿ ಕಿ ಇದ್ದನ್ ಸೆ ಜರಸು ಪಳಾಯಿ. ಪರ್ ಯದಿ ಅಮಟಿದ್ದೆನ್ ಚುಡ್ಡುಲ್ ಆಯನ ಕಾರಣ ಅಲ್ಲಿ ಮಾನಕಿ ಕೋಮ್ ಯ ಇದ್ದೆ ನಮ ಜಾಗ್ ಅಲುಳಕಿ ಕಮ್ ತೇದ್ ಗಲತಾಯಲ್ अमर जुना नचो डोल भक्तल भैले इंजिस के मायो बाड़ी से की यदि अमट यून की कम तेत परमेश्वर ता खिलाफ त्यायल सारुंग पढ़ाई खास विषय है यूं जो कि योना न किताब तुनमा कुन बदे के आता है और जो कि नैंड नेटा बखत्ते भी सही उन्हें खास है यूं सबसे पहले मांदी इदान की योना न किताब ते पुरानो नियम ते ही इदत पहलो किताब आन बेग यीशु मसीह न जीव तो आयना बारे ते लिखे माताई अनिमा कुन पुरानो नियम ते हरे किताब ते बांगे न बांगे करिता लाई पट्टी ताई जो कि मां विश्वास ते जुड़े माताई योना न चुडोल किताब भीमा कुन बते गया ताई कि यीशु मसीह फिर से जीव तो आया नुल अने पुरानो नियम ते सिर्फ इद्यमांदी उन्दी किताब है जो कि मां कुन ए जानकारी पट्टी ताई और अगर ए किताब फिर से जीव तो आयना बारे ते मां कुन ही लिबते केवल ते मावा लई सो इत पुनाना कठिन मनवाल नवा इस विचार खयूं कि अयुब तक किताब मां कुन पछतावा ता बारे ते बते गया ताई उन्हें पुरानो नियम ते ही निर्गमन तक किताब मां कुन बते गया ताई कि बहुन अमर छुटकारा ता बारे ते पुना कुम ए किताब छुटकारा उन्हें खुशियाली तक खबर तुन बते गया ताई उन्हें योना ना किताब ते ही फिर से जीव तो आयन बारे ते मां कुन बते गया ताई इद कारण तलाना वनकी तो ना कि इत किताब पढ़ा खास है योना ना किताब तही माकुन दूसरो वांदी इत बते कहता है कि छुटकारा मानवन अपनो काम का नजरिया तल हैले पुट्टो बल्कि पछतावा उंडे विश्वास तजरिया तल पुट्टी ताई उन्दी पढ़ा छमांदी योना ना किताब ते लिखे माताई कि छुटकारा परमेश्वर दाउन से ही पुट्टी ताई बोले छुटकारा तुन सियान वाले आंदोल बोले छुटकारा था रोन बने क्या तो लाई उन्हें बोले अदेनोल बने क्या वाले आंदोल अन तीसरो खास मांदी इद आंद की इत किताब माकुन इद हुड़सुता न चाहे माई ताई कि परमेश्वर दाऊना दया उन्हें प्रेम तमकसद बपोड़े भी पिज्जा हाईले आचे सक मायो यो नल नीन में मुलुक ते हनन लाई मना किसे आतो लाई पर परमेश्वर दाऊ फिर भी अपनो खबर तुन अद मुलुक लुगोस अहुताना चाहे माई तो लई उन्हें मजेदार मांदी तो इधाई की यो नल कोदाईल पुन नल की बोल अग्गा ही ले हनाना चाहे मासिकुन भी अग्गा ही परमेश्वर दाऊ न खाक नल उना गाव बने मासिकुन अतुल उन्हें नालू नंबर तमांदी इदांद की अमट इत के दापते इद मांदी तुन हुड़ी तोड़म के परमेश्वर दाऊ वावा ईमानदारी तुन हुड़ी तो लई इदासा के माई था कि बोल मावा इस्तेमाल है लेकिन नल पर इद बपोड़े भी है ले आसा के मायो की बोल मा कुन बेने कुन होते भी छोड़े किसे आनुल प्यारो दोस्त लुड़ीत इमाड भी क्रिकेट गरसान वाले डुन उड़ तुड़ ठोए आपी उन्दी टीम तल उन्दी बार ते रण डी मान वालोड गसी तोड़ उन्हें जब रण में से उन्दी भाड़ो आई तो लई ते तीसरो तुन केसुताना अरिताई इदन बाद ते चौथो तुन फिर पांचवो तुन पर आपी खेलते जित्तो भी गरसन वालर मन तोड़ाई सब खास मन तोड़ाई यदि इमट उंडेना ईमानदार हयम ते अमट खिलाड़ी ले का खास आसीदा कम उंडे परमेश्वर दाव माकुन भी इस्तेमाल किया नुल पर अमट इंगा भी ईमानदारी ना पहनावा तुन पूरो ही लेकर रोम परमेश्वर दाव माकुन अलग है लेकिन अल बोल बपोड़ भी माकुन हुकुम शिक्षा के माइ तो लय की इहुन की उठ अने सयू नंबर तमांदी इदान की माकुन इत पता लागी ताई कि परमेश्वर दाव दया क्यान वाले माफी से आन वाले उन्हें मानवन से प्रेम क्यान वाले आंदुल योना ना किताब देना नालू पाटता रण वचन तजरिया तल माकुन पता लागी ताई कि परमेश्वर दाव बच्चो महानयुल अने पिज्जाद विचारकनु लोगोड़ा मंजिता के परमेश्वर दाव पुरानो नियम ते गुस्सा क्यान वाले उंडे नयो नियम ते प्रेम क्यान वाले मंजितोल परिद मांदे गलत है बाड़ी से की योना ना किताब पुरानो नियम ता किताबान ओंडे ई पी परमेश्वर दाउन प्रेम क्यान वाले बदगी तोड़ाई दाखरी ते सारू नंबर तमांदी इदान की सबसे बड़ा मांदी इदई परमेश्वर दाऊ सब ध्यान इरी तो लई वोल सब तोल परमेश्वर दाऊ आंदुल जो कि यहूदीड़ आंदुल उड़ोल भी हल्यायोड़ उंडे बोन पर विश्वास क्या तोड़ उड़ोल भी उंडे जो विश्वास है लिखे वोड़ उड़ोल भी आंदुल परमेश्वर दाऊ सबता रक्षा क्यान वाले प्रभु आंदुल वोल सब तुन केपी तो लई अने वोल वन की तो लई कि अन्ना पूरा दुनिया ते मानवा लोड़ून छुटकारा सियान चाहे माइक तो ना उंडे अन्ना इधर लाई उन्दे छुटकारा सियान वाले लेका रोक का मसीह न जरिये तल परमेश्वर दाउन करुम इंगा सब तुन सियान लाई छुटकारा है रोमिन ना किताब देना मुंद पाठता 29 वचन ते इवन लिखे माता है कि पौलुस लिखिया तो लई कि बड़ंग परमेश्वर वरोले यहूदी डोल परमेश्वर आंदोल बड़ंग वल दूसरो जाति डोल परमेश्वर हल्यायोल इंगी रंटे डोल परमेश्वर वोले आंदोल पुरानो नियम ते अमट योना ना किताब ते हुड़ी तोड़म की परमेश्वर दाऊ दूसरो जाति डोल मानवानो हैले बनगोल अगर परमेश्वर दाऊ राहब तले का जनिन बचे के आना चाहे मांदोल पापी मुलुगनु बचे के आना चाहे मांदोल ते प्यारो भैरिट वोल मी कोनो अंड नाकुन भी बचे के आना बाड़ी हैले चाहे मांदोल परमेश्वर दाऊ पापीड़ से भी प्रेम क्या तो लई और वोड सब तुन भी बचे के आना चाहे माइत तो लई बस नैन माकुन जरूरत है कि वोन परो विश्वास क्या नहीं प्यारो भैरिट जन से लकनेट इंगा मावा निर्टाइत बाइबल अध्ययन तक कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल परमेश्वर दाऊ मिकुन सप्तोन बरकत से
इन्ने के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सप्तोन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इत पताते संपर्क किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर नालुंग 00004 महाराष्ट्र पता उन्दी बार ओंडे केंटी ये नाट कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर नालुंग 00004 महाराष्ट्र इमट मासे ईमेल पता ता जरिया ताल भी संपर्क किसी सके माय तोड़ेत मावा ईमेल पता है gondi@radio882.com gondi@radio882.com मुन्नेडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत सेवे।